श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। सतरावा अध्याय, त्यावरील 26 श्लोकापर्यंतचं निरूपण आटोपलं। ओम तत्सत या ब्रह्मवाक्याचा विनियोग कसा करायचा, कर्मांना म्हणजे सत्कर्मांना कशा प्रकारे मोक्षाच्या मार्गाने लावायचं आणि अशा प्रकारे या हातबुटीने कर्म करून मोक्षाचा मार्ग कसा प्रशस्त करायचा, याबद्दलचं तपशीलवार निरूपण माऊलींच्या सुंदर भाषेत आपण ऐकलं। आणि त्या सत शब्दाचा आपल्यावर किती मोठा उपकार आहे हे सुद्धा आपल्याला माऊलींनी सांगितलं। आता आणखीन सत शब्दावरचं थोडंसं निरूपण झाल्यानंतर मग या 17व्या अध्यायाची आज सांगता होईल किंवा समाप्ती होईल। उरलेले 2 श्लोक म्हणजे श्लोक क्रमांक 27 आणि 28 आज आपण घेणार आहोत आणि हे 28 श्लोक झाल्यानंतर हा आपला 17वा गोड असा अध्याय संपणार आहे। सुरू करूया आजचा भाग।
पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।
यज्ञे तपसि दाने च स्थिति सदिति चोच्यते कर्म चैव तदर्थीयं सदित्येवाभिधीयते। यज्ञ तप आणि दान यांच्यातील न्यूनता जाऊन संपूर्णता प्राप्त होणे यालाही सत असे म्हणतात आणि याच्याकरिता केलेल्या आणि म्हणून तद्रूप बनलेल्या कर्माला सत असे म्हणतात। म्हणजे शेवटी ब्रह्मार्पण होता क्षणी या सर्व कर्मांची पूर्णता होणे त्याला सत असे म्हणतात। यज्ञ तप आणि दान ते याग अथवा दाने तपादिके गहने तिये निपजतू का न्यूने होनी ठातू परी परी साचा वरकली नाही चोखा किडाची बोली तैसी ब्रह्मी अर्पिता केली ब्रह्मची होती उणिया पुरियाची परी नुरेची तेथ अवधारी निवडून येती सागरी जैसिया नदी एवं पार्था तुझ प्रती ब्रह्मनामाची हे शक्ती सांगितली उपपत्ती डोळसागा आणि एके काही अक्षरा वेगळ वेगळा वीरा विनियोगू नागरा बोलिलो रीती। ती कर्मे यज्ञ असोत दान असो किंवा कठीण तप असोत ती पूर्ण होत अथवा अपूर्ण राहोत, परंतु परिसाच्या कसोटीवर जशी चांगले वाईट सोने ही भाषा उरतच नाही त्याप्रमाणे या नामाच्या विनियोगाने केलेली कर्मे ब्रह्माच्या ठिकाणी अर्पण केली असता शेवटी ते ब्रह्मच होतात। ज्याप्रमाणे समुद्रामध्ये लहान मोठ्या नद्या वेगळेपणाने ओळखता येत नाही, समुद्र तो समुद्र, त्याप्रमाणे नामाच्या विनियोगाने म्हणजे या ओम तत्सत या नामाच्या विनियोगाने ब्रह्माच्या ठिकाणी अर्पण केलेल्या कर्मांमध्ये मग न्यून कर्म किंवा सांग कर्म म्हणजे अपूर्ण कर्म की पूर्ण कर्म असा हा प्रकारच उरत नाही। हे डोळस अर्जुना, याप्रमाणे तुला ब्रह्म नामाच्या सामर्थ्याचा विचार सांगितला आणि एका एका अक्षराची वेगवेगळी योजना ओम तत् सत या तिन्ही अक्षरांची वेगवेगळी योजना आणि कर्माच्या ठिकाणी कोठे व कशी करायची त्यांची योजना या चांगल्या रीतीने मी सांगितली।
आतायसे एवं सुमहिम म्हणोनी हे ब्रह्मनाम
जाणितले की सुवर्म राया तुआ, तरी येथून याची श्रद्धा उपलविली हो सर्वदा, जयाचे जाले बंधा उरोने दी, जिये कर्मी हा प्रयोगु अनुष्ठिजे सद्विनियोगु, तेथ अनुष्ठिला सांगु वेदची जाणा। आता याप्रमाणे असे चांगले महात्म्य असलेले जे ब्रह्मनाम आहे, म्हणून हे मर्मज्ञ राजा अर्जुना, तू हे ब्रह्मनाम जाणलेस का? तर या नामाविषयीच तुझी श्रद्धा नेहमी विस्तारलेली असू दे बरं का, कारण या नामाच्या विनियोगाने झालेले कर्म जन्म मरणरूपी बंधाला अजिबात उरू देत नाही। ज्या कर्मामध्ये या नामाचा सद्विनियोगासह प्रयोग अनुष्ठिला जातो, तेथे संपूर्ण वेदच अनुष्ठिला असे समज। फार महत्त्वाचा सिद्धांत, कोणतेही कर्म करत असताना, सत्कर्म करत असताना किंवा सुकर्म चांगले कर्म करत असताना कायमस्वरूपी ओम तत्सत याचं आपण सर्वांनी सुद्धा स्मरण ठेवायला पाहिजे। फार चमत्कारिक याचा इम्पॅक्ट असतो, आणि म्हणून ज्या ज्यावेळी ओम तत्सत या शब्दाची आपल्याला आठवण राहील, त्या त्या क्षणी नक्की याचा विनियोग करून कर्मांना पूर्णतेकडे घेऊन जाणे हे फार सोपे आहे। आता 17व्या अध्यायाचा अखेरचा श्लोक म्हणजे 28वा श्लोक आपण घेणार आहोत। अश्रद्धया हुतं दत्तं तपस्तप्तं कृतं च यत् असद्दित्युच्यते पार्थ न च तत्प्रेत्य नो इह। हे पार्था, अश्रद्धेने केलेले हवन, दिलेले दान, आचरलेले तप आणि ने केलेले कर्म जे असेल त्याला असत असे म्हणतात। अश्रद्धेने, बरं का, श्रद्धेपासून हा भाग सुरू झाला होता श्रद्धादी निरूपण योग, तर अश्रद्धेने, मग तुम्ही श्रद्धा जर चांगली नसेल, सात्विक श्रद्धा नसेल, मग तुम्ही कितीही दान करा, कितीही हवन करा, कितीही यज्ञ करा, कितीही तप करा, कितीही कर्म करा, त्या सर्वांना असत असे म्हणतात। आणि मरण पावल्यावर म्हणजे परलोकी गेल्यावर या असत कर्मांचे काही फळ नाही, तिथे तर जाऊच द्या, पण इहलोकीही नाही, या लोकातही आणि त्या लोकातही अशा असत कर्मांची काही व्हॅल्यू नाही, काही किंमत नाही। म्हणून श्रद्धा स्थिर ठेवून शुद्ध श्रद्धेने, सात्विक श्रद्धेने कर्मे करावी, त्यातच त्या कर्मांचा सांग होण्याचा स्कोप असतो। ना सांडुनी हे सोये मोडुनी श्रद्धेची बाहे, दुराग्रहाची त्राये वाळवुनिया, मग अश्वमेध कोडी कीजे रत्नी भरोनी पृथ्वी दीजे, एकांगुष्टी ही तपीजे तपसाहस्त्री, जळाशयाचे निनावे समुद्र की जती नवे, परी किंबहुना आगवे वृथा चिते, खडकावरी वर्षले जैसे भस्मी हवन केले, काखेव दिधले सावलिये, नातरी चडकणा गगनहाणी तले अर्जुना, तैसा समारंभु सुणा गेला चितो, घाणा गाळिले गुंडे तेथ तेलना पेंडी जोडे, तैसे दरिद्र ते वढे ठेले चियांगी, गाठी बांधली खापरी येथे अथवा पैलतिरी, न सरोनी जैसी मारी उपवासी गा। नामाचा हा मार्ग टाकून, म्हणजे ओम तत्सत हे नाम घेण्याचा सोपा मार्ग टाकून, श्रद्धेचा आधार नाहीसा करून आणि दुराग्रहाचे बल वाढवून, मग कितीही अश्वमेध यज्ञ केले, रत्नांनी भरभरून पृथ्वीचे दान केले किंवा पायाच्या एका अंगठ्यावर उभे राहून हजारो वर्ष तपश्चर्या केली, मोठे मोठे तलाव बांधलेत, समुद्रा एवढे तलाव बांधले, तरी ते सर्वच्या सर्व व्यर्थ आहे. ज्याप्रमाणे खडकावर कितीही पाऊस पडला तर त्याचा काही उपयोग होतो का? किंवा राखेत जसा होम करावा, सावलीला जसे आलिंगन द्यावे, आकाशाला चापटीने मारावे, त्याप्रमाणे या सर्व खटाटोपी सगळ्याच्या सगळ्या व्यर्थ आहेत. घाण्यामध्ये गोटे गाळले असता ज्याप्रमाणे त्या गोट्यांपासून तेल तर निघत नाही, पेंडही मिळत नाही, परंतु स्वतःला दारिद्र्य मात्र ओढवून घेता येईल. पदरात बांधलेली खापरकुटी नदीकडच्या अलीकडच्या किंवा पलीकडच्या तीरावरच्या गावामध्ये या गावची खापरकुटी तिथे पैसा म्हणून नेली तर चालणार आहे का? खापरकुटी ते खापरकुटीच. तैसे कर्मजाते तेणी नाही ऐहिकीचे भोगणे, तेत परत्रू तो कवणे आक्षेपावा, म्हणोनी ब्रह्मनाम श्रद्धा सांडुनी की जे जो धांदा, हे असो सिणू नुसधा दृष्टा दृष्टितो. ऐसे कुलुष करी केसरी त्रिताप तिमिर तमारी, श्री वीरवर नरहरी बोलिले तेणे, तेथ निजानंदा बहुवसा माजी अर्जुन तो सहसा, हरपला चंद्रू जसा चांदिणेनी. अहो संग्रामूहा वाणिया मापे नाराचा चियाणिया, सुनी मास घे मवणिया जीवितेसी. त्याप्रमाणे या नामाच्या श्रद्धेशिवाय केलेल्या सर्व कर्मांनी ऐहिक भोग मिळत नाहीत, मग परलोकीचे भोग कुठून मिळणार? म्हणून या ओम तत्सत अशा ब्रह्मनामावरील श्रद्धा सोडून जी खटपट करायची ती सर्व राहू दे, कारण तो इह परलोकी नुसता क्षीणच होईल, दुसरं काही नाही. पापरूपी हत्तीचे नाश करणारे सिंह, त्रिविध तापरूपी अंधकाराचे सूर्य, वीरांमध्ये श्रेष्ठ असे जे श्री नरहरी श्रीकृष्ण, ते याप्रमाणे बोललेत. चंद्र जसा चांदण्याने झाकला जातो म्हणजे तद्रूप होतो, तसा तो अर्जुन त्यावेळी अतिशय स्वानंदामध्ये एकदम तद्रूप आणि तल्लीन होऊन गेला. अहो धृतराष्ट्र राजा, युद्ध हा वाणी बाणांची अग्रे हीच कोणी मापे, ती घालून तो जीवितासह मासाचे माप घेतो, म्हणजे मासाची मोजणी करतो, अशा युद्धाच्या घनघोर प्रसंगी त्या अर्जुनाला समाधी लागली असं संजय धृतराष्ट्राला सांगू लागले. ऐसिया समयी कर्कशे भोगी जत स्वानंद राज्य कैसे, आजी भाग्य दयो हा नसे आणि के ठाई. संजयो म्हणे कवरवराया गुणारी जोये रिपुचिया, आणि गुरु ही हा मुचिया सुखाचा येथ. हा न पुसता हे गोठी तरी देवो का सोडिते गांठी, तरी कैसे नी आम्हा भेटी परमार्थेसी. होतो अज्ञानाचा अंधारा ओ संतित जन्म वाहरा, तो आत्मप्रकाश मंदिरा तू आणिले. एवढा आम्हा तुम्हा थोरू केला येणे उपकारू, म्हणून हा व्यास सहोदरू गुरुत्वे होय. अशा कर्कश वेळेला, कशी कर्कश वेळ? युद्धाचा घनघोर प्रसंग, दोन्ही सेना अमोरासमोर, समोर आपले गुरु बंधू सगळे खड उभे आहे, आणि अशा कर्कश वेळेला तो अर्जुन स्वानंद राज्य कसे भोगीत आहे ते पहा, आज या अर्जुनाशिवाय दुसऱ्या कोणाच्या ठिकाणी असा भाग्योदय नाही. संजय म्हणतो, हे कौरवांच्या राजा धृतराष्ट्रा, शत्रूंच्या देखील गुणांना पाहून संतोष व्हावा, आणि हा अर्जुन तर यावेळी आमच्या सुखाचा म्हणजे आम्हाला आत्मसुख देणारा गुरुच झाला आहे. हा अर्जुन जरीही ही गोष्ट न विचारता, तर देवांनी आत्मज्ञानाच्या या गाठोड्याची गाठ कशी सोडली असती. आणि मग हा परमार्थाचा संदेश आम्हाला याचा लाभ कसा काय झाला असता. अज्ञानाच्या अंधारामध्ये जन्म आणि मरणरूपी रस्ता आपण तुडवीत होतो, तो त्याने आपणाला आत्मप्रकाशरूपी मंदिरात आणले या अर्जुनाने. म्हणून या अर्जुनाने तुमच्यावर आमच्यावर खूप मोठा उपकार केला आहे. म्हणून गुरुच्या नात्यानेही अर्जुन हा माझ्यासाठी व्यासाचा भाऊच आहे. देवीची संजयो म्हणे चित्ती हातीशयो या नृपती खुपेल म्हणोनी किती बोलत असो. ऐसी हे बोली सांडिली मग येरीची गोठी आदरिली जे पार्थे का पुसिली श्री कृष्णाते. याचे जैसे का करणे तैसे मीही करी न बोलणे ऐकी जो ज्ञान देवो म्हणे निवृत्तीचा. त्याचप्रमाणे संजय आपल्या मनात म्हणतो, हा अतिप्रसंग ह्या धृतराष्ट्राला खुपेल म्हणून आपण किती बोलत आहोत हे आपण बोलू नये हे त्याच्या लक्षात आले. जेवढं बोललं तितकं पुरे असे हे अर्जुनाच्या गुणवर्णनाचे भाषण संजयाने मग थांबवले. आणि मग अर्जुनाने जी गोष्ट श्रीकृष्णनाथाला विचारली होती ती दुसरीच गोष्ट बोलण्यास आरंभ केला. संजयाने अर्जुनाचे गुणवन वर्णन करण्याचे सोडून अर्जुनाने श्रीकृष्णास विचारलेली गोष्ट सांगण्यास जसा आरंभ केला तसेच व्याख्यान मीही करीन. ते श्रोत्यांनी शांत चित्ताने ऐकावे असे श्री निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात. इथे आपला हा 17वा अध्याय समाप्त होतो. 17वा अध्याय ज्याला श्रद्धादी निरूपण योग म्हणतात. 16व्यातून 17वा कसा निर्माण झाला होता, अर्जुनाचा प्रश्न साधा प्रश्न, अर्जुनाचा प्रश्न असा होता की देवा तू सांगितलं की शास्त्राला संमत जे आहे त्याप्रमाणे वागणे. 16व्या अध्यायामध्ये शेवटी अत्यंत सोप्या पद्धतीने भगवंताने अर्जुनाला म्हटलं की तू या सगळ्या गोष्टीच्या भानगडीत पडू नको, आतमध्ये आपल्या आत्म्याचा प्रकाश पहा, आणि तुझा आत्मा ज्या गोष्टीची ग्वाही देत असेल ती काम तू कर, आणि करण्याला काय करणीय आणि काय उचित आणि काय अनुचित हे ठरवायचं असेल तर याला शास्त्र हेच प्रमाण आहे. अर्जुनाचा प्रश्न होता की जर शास्त्र प्रमाण आहे तर देवा मला सांगा. एकतर शास्त्रात एक वाक्यता असत नाही, एक शास्त्र एक सांगते, दुसरं शास्त्र दुसरं सांगते, तिसरं शास्त्र तिसरं सांगते. त्यानंतर शास्त्र समजण्याइतकी बुद्धी सर्वांना नसते. त्यानंतर शास्त्राचे अनुकरण करण्यासाठी योग्य असा काळ वेळ ही माणसाजवळ नसते. आणि इतकं सगळं जोडून येणे म्हणजे किती अवघड काम आहे. दुसरा एक वर्ग असतो ज्याला शास्त्राबद्दल आदरही नसतो आणि शास्त्राला बॉदरही करत नाही, तो मनास येईल त्याप्रमाणे स्वैर आचरण करतो. पण या दोन वर्गांना सोडून तिसरा एक वर्ग असतो ज्याला शास्त्रांबद्दल आदर खूप आहे पण शास्त्र समजण्याइतकी बुद्धी नाही आहे. तर असा जो वर्ग आहे ज्याच्यामध्ये जवळजवळ 90% लोक आपण सगळे येतो, आजही येतो, त्या काळातही यायचे, तर या 90% जो भाग लोकांचा उरलेला आहे ज्यांना शास्त्रांबद्दल आदर आहे पण शास्त्र अध्ययन घडून येत नाही किंवा शास्त्र काय आहे हे समजण्याइतका विवेक बुद्धी त्यांच्याजवळ नाही, अशांनी काय करायचं? श्रद्धा तर आहे. त्याचं उत्तर 17व्या अध्यायाच्या माध्यमातून परमात्म्याने दिलं की हे अर्जुना, तुला जसं वाटते ना नुसती श्रद्धा असली म्हणजे झालं, तर नुसता श्रद्धेच्या पाठबळावर श्रद्धेच्या भांडवलावर आपण मोक्षापर्यंत जाऊ शकत नाही. मग श्रद्धा कशी असते, कशी असावी याबद्दल विस्तृत माहिती दिली. तीन प्रकारच्या श्रद्धा सांगितल्या आणि त्यातल्या त्यात जी तामसी श्रद्धा आहे त्याचे विस्तृत वर्णन केले परमात्म्यानी आणि त्याचं सुंदर निरूपण माऊलीनी केलं. कारण ज्या गोष्टी सोडायच्या आहेत, ज्याचा त्याग करायचा आहे, त्याच्याबद्दल विस्तृत माहिती दिलीच पाहिजे. त्यानंतर नुसत्या श्रद्धेनी भागत नाही, तर श्रद्धा अशी का होते? श्रद्धा अशी होण्याचं कारण म्हणजे तुम्ही जो आहार, जशा प्रकारचा आहार ग्रहण करता तशा प्रकारची श्रद्धा होते. ज्या घराण्यात तुमचा जन्म झाला आहे, त्या घराण्याची पद्धत, त्या घराण्यात आचार विचार आहार, कशा प्रकारचं जेवण केलं जातं, त्याच्यावरती तुमची श्रद्धा त्याप्रमाणे बनते. तर मग ते आहाराचे तीन प्रकार आले. त्यानंतर यज्ञाचे तीन प्रकार सांगितले. यज्ञ, पहिल्यांदा यज्ञांचं क्लासिफिकेशन शारीरिक, मानसिक आणि वाचिक, तीन प्रकारचे यज्ञ. आणि त्या तीन क्लासिफिकेशन झालं, हे ब्रॉड क्लासिफिकेशन. त्या क्लासिफिकेशनमध्ये प्रत्येक क्लासमध्ये तीन तीन गुण त्याला भेटतात, तर तेही रजतम सत्वगुणांप्रमाणे तीन प्रकारचे झालेत. त्याचे परम्युटेशन कॉम्बिनेशन केले तर 9 होतात, 3 + 9. त्यानंतर यज्ञ झाल्यानंतर तप सांगितले, तप तीन प्रकारचे सांगितले. आणि शेवटी दानसुद्धा, दान तीन प्रकारचे, आणि नंतर शेवटी तपसुद्धा तीन प्रकारचे सांगितले. आणि या तीन प्रकारच्या तपांप्रमाणे कशी कशी माणसाची त्या श्रद्धेकडे वाटचाल होते, हे अल्टिमेटली हे सर्व कर्म श्रद्धेला इन्फ्लुएन्स करतात आणि तशी तशी श्रद्धा बनत जाते. पण हे सत्कर्म करून, चांगली श्रद्धा असणे, हे सगळं करूनसुद्धा मोक्षाचं दार काही उघडत नाही. तर मोक्षाचा दरवाजा कशाने उघडतो? तर त्यासाठी प्रणवोच्चार, ब्रह्मनाम, ओम तत्कार प्रणव, हे ब्रह्मनाम कशा प्रकारे घ्यायचं? ओम तत्सत, कर्माच्या आरंभी, कर्माच्या मध्ये आणि कर्माच्या शेवटी. आणि मग ते पूर्ण कर्म झाल्यानंतर कर्म करणारा कर्ता, कर्म तर तो समर्पित करतोच, कर्माचे फळही समर्पित करतो, पण शेवटी बोलून चालून तो माणूस असतो, तो कर्ता असतो, तो मी केलं हा मीचा भाव शेवटी शिल्लक राहतो. तितकाही उरू नये म्हणून सत या शब्दाचा विनियोग करतो. म्हणून ओम तत्सत या नामाचा विनियोग केल्यानंतर मग त्या कर्माच्या माध्यमातून, श्रद्धेच्या माध्यमातून मग तुम्ही मोक्षाच्या मार्गाला लागू शकता. हे सुंदर हातबटी सांगणारा हा 17वा अध्याय आज समाप्त होतो आणि उद्यापासून 18वा अध्यायाची सुरुवात होईल. इति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे श्रद्धाधिनिरूपणयोगो नाम 17वा अध्यायः. श्रीसच्चिदानन्दार्पणमस्तु. पुण्डलिकावरदे हरिविठ्ठल श्रीध्यानदेवतुकाराम श्रीपण्ढरीनाथ महाराज की जय.